श्री राम। आज सदभक्त नीलाजय देशमुख पूजन स्वामी जी आठवणी ने केन्द्रा की शुरुआत करी।
हंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। स्वामींकडे यायला लागल्यानंतर पुढील काळात स्वामीजी एकदा कधीतरी मला म्हणाले, तू प्रथम दुकानात आली होतीस ना, तेव्हाच मी ठरवलं। माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून मग म्हणाले, तुला मुक्त करायचं। स्वामीजींकडे मी आले तेव्हा परमार्थातील बद्ध, मुमुक्षु, साधक हे शब्दही मला माहीत नव्हते। इतकंच नव्हे तर आपण बद्ध आहोत आणि मुक्त व्हायचं असतं वगैरे काहीच माहिती नव्हतं। पण स्वामीजींनी मात्र माझ्याभोवती विविध जाग्यांनी एकमेकात गुंतून निर्माण झालेल्या अनेक जाण्यांचे सूत हळूवारपणे उकलायला सुरुवात केली होती। मी सर्वाधिक गुंतले होते ते देशभक्तीच्या विचारात आणि देशासाठी काही करण्याच्या स्वप्नात। खूप काही भव्यदिव्य करण्याची खरं तर कुवत नव्हती, पण तरी त्या वेड्या स्वप्नांनी कब्जा घेतला होता एवढं मात्र खरं। त्याला सबळ कारण होती म्हणजे माझी मातृपितृ घराणी, माझं आजोळचं घराणं राजगुरूंचं, खेडचं आणि आताच्या राजगुरुनगरचं। सुप्रसिद्ध क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे माझ्या आजोबांचे चुलत चुलत बंधू, त्यामुळे लहानपणापासून त्यांच्याविषयी ऐकून अत्यंत अभिमान वाटत असे। राजगुरूंचे मूळ पुरुष कचेश्वर स्वामी ब्रह्मे हे तुकाराम महाराजांचे समकालीन, त्यांचे शिष्य, ते गीतेचा अभ्यास करत असत। त्यामुळे वेदांती लोकांनी गीतेचा अभ्यास करणं वर्ज्य अशा समजुतीपोटी त्यांचा खूप छळ केला। सलग अनेक वर्ष दुष्काळ पडला तेव्हा तत्कालीन भोसले घराण्याच्या वंशज शाहूराजांना सांगितलं गेलं, बघा त्या कचेश्वराच्या पुण्याईनं काही पाऊस पडतोय का। योगायोग म्हणा की ईश्वर कृपा म्हणा, पण पाऊस खरोखरच पडला आणि राजांनी त्यांना सद्गुरू म्हणून मानलं आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलं म्हणून ते ब्रह्मेंचे राजगुरू झाले। या कचेश्वर स्वामींनी साताऱ्याजवळील क्षेत्रमाऊली इथं संजीवन समाधी घेतली। त्यांनी रचलेल्या अनेक आरत्या आणि अभंग अत्यंत प्रासादिक आणि आध्यात्मिक उंची दर्शवणारे आहेत। आजोळचं हे वातावरण अत्यंत धार्मिक सात्विक होतं। सर्व कुळधर्म, कुळाचार, सणवार, व्रत, वैकल्य, पूजा अर्चा नियमित होत असत। माझे आजोबा स्वतः रोज पहाटे आरत्या भूपाळी म्हणत आणि सोवळ्याने पूजा करीत। माझी आजीही अतिशय प्रेम सात्विक होती, पहाटे उठून पूजेची सर्व तयारी करून देत असे। घरातील 10-12 माणसांचा स्वयंपाक ती एकटी सोवळ्यानं करीत असे, परंतु तिचं हे सोवळं वैशिष्ट्यपूर्णच म्हणावं लागेल। मी 5-6 वर्षाची असेल, एकदा स्वयंपाकघरात मांडलेल्या पाटांवरून उड्या मारताना पाट सटकला आणि मी पडले। डोक्याला मोठी खोप पडली आणि रक्त वाहू लागलं। तर आजीनं धावत येऊन आधी जखमेवर हळद भरली आणि मग घरातल्या इतरांना हाका मारल्या। माझ्या काळजी पुढे तिने सोवळं सहज बाजूला ठेवलं। ती स्वतः रोज ज्ञानेश्वरीचे नियमित वाचन करायची। सर्वांची जेवणं झाल्यावर कितीही उशीर झाला तरी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवायची नाही। माझं पहिली ते 6वीचं शिक्षण आजोळी या धार्मिक सात्विक वातावरणात राहून झालं। आम्ही देशमुख दक्षिण काशी वाईजवळील धोमचे, धोम्य ऋषींनी वसवलं म्हणून ते धोम असं म्हणतात। मूळचे आम्ही क्षीरसागर, पण त्यांना पेशवाईत देशमुखी मिळाली म्हणून क्षीरसागर देशमुख। क्षीरसागर देशमुखांचे वाई आणि धोम मध्ये मोठे चौसुपी वाडे. गांधीवादानंतर 48 साली झालेल्या जाळपोळीत ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली, पण त्यातून देशमुखांची, म्हणजे आम्ही ब्राह्मण असूनही घरं मात्र पूर्णपणे सुरक्षित राहिली. याचं मुख्य कारण म्हणजे माझे आजी आजोबा. स्वातंत्र्यपूर्व काळात किसनवीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापलेल्या पत्री सरकारला आजोबांचं पूर्ण सहकार्य होतं. भूमिगत झालेल्या क्रांतिकारकांना आमच्या घरी आसरा दिला जाईल. आजोबा काही डॉक्टर वैद्य नव्हते, परंतु त्यांच्याकडे औषधांसाठी गावातली लहान थोर गरीब श्रीमंत मंडळी आहेत. आता आपण गणेशपुरमची जी जागा घेतली ती डॉक्टर प्रकाश वैद्य यांच्याकडून. हे प्रकाश वैद्य धोमसे, त्यांचे वडील डॉक्टर, पण त्या काळात ते अजून म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे असल्यामुळे ते त्यांची डॉक्टरी तिथे सुरू झालेली नव्हती. प्रथमोपचाराचं साहित्य भरलेलं एक कपाट ओसरीवर होतं. किरकोळ आजार जखमांवर ते आजोबा स्वतः उपचार करीत आणि गंभीर दुखण्यासाठी घरातील बैलगाडी घेऊन वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये घेऊन जात तिथे उपचार करण्याची सगळी सोय करून देत. माझी आजी घरोघरी जाऊन अगदी हरिजन वस्तीत जाऊनही सुईणीचं काम करायची. धोम इथली आमची देशमुखांची आणि कानिटकरांची घरं अगदी शेजारी शेजारी वासेही एकच होते. शेजारचं कानिटकरांचं घर आम्ही तरी पूर्ण जळालेल्या अवस्थेतच सतत नेहमी पाहिलं, म्हणजे पूर्ण काहीच नव्हतं त्या जागेवर. आणि देशमुखांचं घर मात्र पूर्ण उभं होतं. याचं कारण होतं, जाळपोळ करायला जे लोक आले त्यांनीच उमाकाकूंचा म्हणजे माझ्या आजीच्या घराला ठिणगीची सुद्धा झळ लागू नये म्हणून मधले वासे कापले आणि देशमुखांचं घर अबाधित ठेवलं. या सगळ्या गोष्टी नित्य कानावर येत असल्यामुळे या देशभक्तीचे संस्कार तसं म्हटलं तर बालवयातच झाले. देशभक्तीची बीज पेरली गेली आणि तशाच शालेय वयातच ज्ञानप्रबोधिनीशी संबंध आला. तेथील देशकारण समाजकारण अशा विचारांनी भारावून जाऊन आपण जीवाभावाने हेच काम करावं असं वाटू लागलं. राष्ट्रविकासासाठी जीवन सर्वस्व अर्पण करणाऱ्यांची संघटना उभी करायची हे स्वप्न तसं झपाटून टाकणारच होतं. या पार्श्वभूमीवर स्वामीजींना माझा मोहरा देशप्रेमाकडून ईशप्रेमाकडे वळवायचा होता. त्यांनी ते काम प्रथम भेटीपासूनच सुरू केलं होतं. मार्च 80 मध्ये मी प्रथम दुकानात आले, त्यानंतर ते एप्रिल मे महिने म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुट्टीचा काळ. त्या काळात शिवापूर नसरापूर अशा जवळपासच्या गावागावातून तेथील शालेय विद्यार्थिनींसाठी निवासी शिबिरं घेणं तसंच पुण्यातील युवतींसाठी विविध उपक्रम राबवणं यात संपले. जून उजाडला, शाळा पुन्हा सुरू झाल्या. शाळेतील एका सहकार्यामुळे मला पुणे विद्यापीठात त्याच वर्षी नव्यानं सुरू झालेल्या एका अभ्यासक्रमाविषयी कळलं. बीएससी कॉम्प्युटर हा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी 6 महिन्यांच्या कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या प्रशस्तीपत्रक अभ्यासक्रमाला विद्यापीठात सुरुवात होणार होती. त्याचा प्रवेश अर्ज, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया सगळं पार पडलं आणि आठवड्यातील 3 दिवस मी सायंकाळी 6:30 ते 8:30 या प्रशिक्षणासाठी जाऊ लागले. सुमारे 18 वर्षांनंतर प्रबोधिनीच्या उपक्रमांव्यतिरिक्त अन्य कोणत्या कारणाने माझं पाऊल बाहेर पडलं होतं. तेथून मोकळं मुक्त होण्याच्या दिशेने पडलेलं हे पहिलं पाऊल होतं. याच काळात स्वामीजींनी मात्र मला त्यांच्या मुलामुलींमध्ये सामील करून घेतलं होतं. हे माझं परमभाग्य. त्यामुळे स्वामीजींबरोबर काही कार्यक्रमांना या मुलांमुलींबरोबर मला जाण्याची संधी मिळत असे. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे स्वामी मकरंदनाथांच्या भगिनी सौभाग्यती मीनाताई बर्वे यांच्या घरी झालेली स्वामीजींची पाद्यपूजा. तो अतिशय पवित्र हृदय मंगलमय सोहळा मी प्रथमच अनुभवत होते. त्याचवेळी मुलांनी काढलेल्या विविध प्रश्नांना स्वामीजींनी अतिशय चपखल उत्तरं दिली. परमार्थाची काहीच ओळख नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही उपयोगी पडतील असे ते सगळे प्रश्न आणि उत्तरं होती. परमार्थ म्हणजे काय, त्याची जीवनातील आवश्यकता काय, परमार्थ करण्यासाठी रजतम कमी करून सत्वगुण कसा वाढवायचा, ध्यान नामानं सुख समाधान आनंद कसा मिळवायचा, येतपासून ते जीवनाचं परम लक्ष आत्मज्ञान आणि तेथपर्यंत कसं जायचं, आणि आत्मज्ञानी संत सत्पुरुषांच्या संगतीचं महात्म्य काय, वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरं जी खर तर माझ्याही मनात हे प्रश्न होते त्यांना आपोआप उत्तर स्वामीजींकडून मिळाली आणि माझा परमार्थकडे ओढा निर्माण झाला. ओढा नव्हताच खरं तर या कारणांनी, परमार्थ म्हणजे काय आणि ते म्हणजे स्वामीजींकडे मी आले ते एक प्रकारे दुःख निवृत्तीसाठी, पण परमार्थ करण्यासाठी असं मला वाटत नाही. पण या कार्यक्रमानंतर मात्र थोडा बदल झाला, ही स्वामीजींचीच कृपा. जानेवारी 81 मध्ये स्वामीजी दुकान विकणार अशी वार्ता कानावर आली. मी तिथे घाईघाईने पोचले तर त्याच दिवशी तिथे खूप गर्दी उसळलेली होती. मी एक पांढरी शुभ्र साडी घेतली दुकानाची आठवण म्हणून, ती पावती अजूनही जपून ठेवली आहे. विद्यापीठातला अभ्यासक्रम माझा चालू होता, त्याची परीक्षा होती रविवार 8 मार्च 81 रोजी. पण अभ्यासासाठी प्रबोधिनीतील कोणत्याही स्वीकृत कामांमधून सवलत घ्यायची नाही या माझ्या निर्धारामुळं मिळेल त्या फावल्या वेळेत अभ्यास करत होते, त्यामुळे दुकानात येणं आणखीच कमी झालं होतं. रविवार तारीख 1 मार्च सुट्टी असल्यानं दुपारी खांडेकरांच्या घरच्या केंद्रात गेले होते. तिथून निघताना स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी काहीशा दरडावणीच्या स्वरात विचारलं, काय आता पुन्हा कधी उगवणार? बापरे, आपलं बऱ्याच दिवसांनी आणि तेही अगदीच अनियमित येणं त्यांना आवडलेलं नाही, त्यामुळे ते आपल्यावर चांगलेच नाराज आहेत. तर कसं बसं ततपप करीत मी म्हणाले, 4 तारखेला महाशिवरात्र आहे, सुट्टी आहे, तेव्हा नक्की येईन. महाशिवरात्रीला काय घडलं ते पुढच्या वेळी. हरिओम.